चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अफगाणिस्तानात पाठवलेल्या भारतीय साखरेला खाण्यायोग्य नसल्याची घोषणा। सिंध पर्यावरण संरक्षण एजन्सीनं पाकिस्तानच्या सीमा शुल्कला असा सल्ला दिला की अफगाणिस्तानात जी भारतीय साखर निर्यात केली जाते तिला पुढे जाण्याची अनुमती देऊ नये, कारण तपासणीतून असं समजलं की ही साखर खाण्यायोग्य नाही। एसईपीएच्या तांत्रिक टीमनं पाकिस्तानी सीमा शुल्क कार्यालयाचा दौरा आणि भारतीय साखरेच्या तपासणीनंतर हा सल्ला दिला। भारताकडून साखरेचे 265 कंटेनर अफगाणिस्तानात पाठवण्यात आले होते, ज्याची तपासणी कराची बंदरावर करण्यात आली। एसईपीएच्या अधिकाऱ्यांनी सिंध सरकारच्या पर्यावरण जलवायू परिवर्तन आणि तटीय विकास विभागाचे तांत्रिक निदेशक आशिक लंगाह यांच्या नेतृत्वाखालील टीमनं शनिवारी कराचीमध्ये पाकिस्तान सीमा शुल्क कार्यालयाचा दौरा केला आणि त्यांच्याकडून संपूर्ण तपासणी केली असता भारतीय साखर खराब असल्याचं प्रकरण समोर आलं। एसईपीए टीमला असं सूचित करण्यात आलं होतं की PCSIR आणि HEJ रिसर्च इन्स्टिट्यूट या दोन्ही प्रयोगशाळांच्या अहवालानुसार भारतीय साखरेची एक्सपायरी डेट संपली आहे। दोन्ही प्रयोगशाळांमध्ये या साखरेच्या रंगासह 4 प्रमुख मापदंडांच्या संदर्भातील काही नमुन्यांचं परीक्षण करण्यात आलं होतं।